जय जय रघुवीर समर्थ। दशक सहावा, समास पहिला, देवशोधन। श्रीराम चित्त सुचित करावे, बोलिले ते जीवी धरावे, सावध होऊनी बैसावे निमिष्य एक श्रीराम। कोणी एके ग्रामी अथवा देशी, राहाणे आहे आपणासी, न भेटता तेथिल्या प्रभूसी, सौख्य कैचे श्रीराम। म्हणवनी जास जेथे राहाणे, तेथे त्या प्रभूची भेटी घेणे, म्हणिजे हो ये श्लाघ्यवाणे सर्व काही श्रीराम। प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता, आपुले महत्व जाता वेळ नाही श्रीराम। म्हणवनी रायापासुनी रंक, कोणी एक तरी ना एक, त्यास भेटणे हा विवेक, विवेकी जाणती श्रीराम। त्यास न भेटता त्याचे नगरी, राहता धरितील बेगारी, तेथे न करिता चोरी आंगी लागे श्रीराम। या कारणे जो शहाणा, तेने प्रभूसी भेटावे जाणा, ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा श्रीराम। ग्रामी थोर ग्रामाधिपती, त्याहून थोर देशाधिपती, देशाधिपती हून नृपती थोर जाणावा श्रीराम। राष्ट्रांचा प्रभू तो राजा, बहुराष्ट्र तो महाराजा, महाराजाचाही राजा तो चक्रवर्ती श्रीराम। एक नरपती, एक गजपती, एक हयपती, एक भूपती, सकळामध्ये चक्रवर्ती थोर राजा श्रीराम। असो ऐसिया समस्ता, एक ब्रह्मा निर्माण करता, त्या ब्रह्मयासही निर्मिता कोण आहे श्रीराम। ब्रह्मा विष्णू आणि हर, त्यासी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना येतने श्रीराम। तो देव ठाई पडेना, तरी ये मयातना चुकेना, ब्रह्मांड रायेक चोजवेना, हे बरे नव्हे श्रीराम। जेणे संसारी घातले, आवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखिले तोची पतित श्रीराम। म्हणोनी देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे श्रीराम। जो जाणेल भगवंत, तया नाव बोलिजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी श्रीराम। चळेना ढळेना देव, ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणिजे महानुभाव संत साधू श्रीराम। जो जनामध्ये वागे, परी जना वेगळी गोष्ट सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू श्रीराम। जाणिजे परमात्मा निर्गुण, त्यासीच म्हणावे ज्ञान, त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही श्रीराम। पोट भराव्या कारणे नाना विद्या अभ्यास करणे, त्यासी ज्ञान म्हणती परी तेणे सार्थक नवे श्रीराम। देव ओळखावा एक, तोची ज्ञान ते सार्थक, येर आवघेची निरार्थक पोट विद्या श्रीराम। जन्मवरी पोट भरिले, देहाचे संरक्षण केले, पुढे अवघेची वेर्थ गेले अंतकाळी श्रीराम। येव पोट भराव्याची विद्या, तयेसी म्हणोने सद्विद्या, सर्व व्यापक वस्तू सद्या पाविजे ते ज्ञान श्रीराम। ऐसे जयापासी ज्ञान, तोची जाणावा सज्जन, तयापासी समाधान पुसिले पाहिजे श्रीराम। अज्ञानास भेटता अज्ञान, तेथे कैचे सापडेल ज्ञान, करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे श्रीराम। रोग्यापासी रोगी गेला, तेथे कैचे आरोग्य त्याला, निर्बळापासी निर्बळाला पाठी कैची श्रीराम। पिशाच्या पासी पिशाच गेले, तेने कोण सार्थक झाले, उन्मत्तास उन्मत्त भेटले त्यास उमजवी कवणो श्रीराम। भिकाऱ्यापासी मागता भिक्षा, दीक्षा ही ना पासी दीक्षा, उजेड पाहता कृष्ण पक्षा पाविजे कैचा श्रीराम। अबद्धापाशी गेला अबद्ध, तो कैसे निहोईल सुबद्ध, बद्धास भेटता बद्ध सिद्ध नवे श्रीराम। देहापाशी गेला देही, तो कैसे निहोईल विदेही, म्हणून ज्ञात्या वाचून नाही ज्ञान मार्ग श्रीराम। या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारा सार विचारे जीवा मोक्ष प्राप्त श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देवशोधन नाम समास पहिला। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक सहावा, समास दुसरा, ब्रह्म पावन निरूपण। श्रीराम ऐका उपदेशाची लक्षणे, सायोज्य प्राप्ती हो यजेणे, नाना मताचे पेखणे कामानये सर्वथा। ब्रह्मज्ञाने विण उपदेश, तो म्हणो नये विशेष, धान्ये विण जैसे भूस खाता नये श्रीराम। नाना काबाड बडविले, नातरी तक्रची घुसळिले, अथवा धुणची सेविले सावकास श्रीराम। नाना साली भक्षिल्या, अथवा चोईट्या चोखल्या, खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैशा श्रीराम। तैसे ब्रह्मज्ञाने विण नाना उपदेशाचा सिण, सार सांडून असार कोण शहाणा सेवी श्रीराम। आता ब्रह्म जे का निर्गुण, तेची केले निरूपण, सुचित करावे अंतःकरण श्रोतेजनी श्रीराम। सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाण, परंतु हे तगेना सर्व काळ श्रीराम। आदि अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची खूण, येर पंचभूतिक जाण नासिवंत श्रीराम। येरवी हे पाहाता भूते, देव कैसे म्हणावे त्या ते, भूत म्हणता मनुष्या ते विषाद वाटे श्रीराम। मा तो जगज्जनक परमात्मा, त्यास आणि भूत उपमा, ज्याची कळेना महिमा ब्रह्मादिकासी श्रीराम। भूता ऐसा जगदीश, म्हणता उत्पन्न होतो दोष, या कारणे महापुरुष सर्व जाणती श्रीराम। पृथ्वी आप तेज वायो आकाश, या सबाह्य जगदीश, पंचभूताशी आहे नाश, आत्मा अविनाश रूपी श्रीराम। जे जे रूप आणि नाम, तो तो अवघाची भ्रम, नाना रूपातील वर्म अनुभवे जाणावे श्रीराम। पंचभूते आणि त्रिगुण, ऐसी अष्टधा प्रकृती जाण, अष्टधा प्रकृती स नाम अभिधान दृश्य ऐसे श्रीराम। ते हे दृश्य नासिवंत, ऐसे वेद श्रुती बोलत, निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी श्रीराम। जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळिता जळेना, कालाविता कालवेना आपे करुणी श्रीराम। जे वायोचे नि उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना परब्रह्मते श्रीराम। ज्यासी वर्णची नसे, जे सर्वाहूनी अनारिसे, परंतु असतची असे सर्व काळ श्रीराम। दिसेना तरी काये झाले, परंतु ते सर्वत्र संचले, सूक्ष्मशी कोंदाटले जेथे तेथे श्रीराम। दृष्टीस लागली सवे, जे दिसेल तेची पाहावे, परंतु गुजते जाणावे गोप्य आहे श्रीराम। प्रकटते जाणावे असार, आणि गुप्त ते जाणावे सार, गुरुमुखे हा विचार उमजो लागे श्रीराम। जे उमजे ना ते उमजावे, जे दिसे ना ते पाहावे, जे कळे ना ते जाणावे विवेक बळे श्रीराम। गुप्त तेची प्रकट व्हावे, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे सावकास श्रीराम। वेद विरंची आणि शेष जेथे सिणले निशेष, तेच साधावे विशेष परब्रह्मते श्रीराम। तरी ते कोणे परी साधावे, तेची बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्मते श्रीराम। पृथ्वी नवे आप नवे, तेज नवे वायू नवे, वर्णवेक्त ऐसे नवे अव्यक्त ते श्रीराम। तयास म्हणावे देव वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव जनाकारणे श्रीराम। ऐसा देवाचा निश्चयो झाला, देव निर्गुण प्रत्यया आला, आता आपणची आपला शोध घ्यावा श्रीराम। माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळाची तो, मन माझे ऐसे जाणतो तरी तो मन ही नव्हे श्रीराम। पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व धाडिता सार आत्माच उरे श्रीराम। आपणासी ठावची नाही येथे पाहाणे न लगे काही, तत्वे ठाईचा ठाई विभागुनी गेली श्रीराम। बांधली आहे तो गाठोडी जो कोणी विचारे सोडी, विचार पाहाता ही गाठोडी आडळेना श्रीराम। तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार, एक आत्मा निरंतर आपण नाही श्रीराम। आपणासी ठावची नाही जन्म मृत्य कैचे काई, पाहता वस्तूचा ठाई पाप पुण्य नसे श्रीराम। पाप पुण्य येम यातना हे निर्गुणी तो असेना, आपण तोची तरी जन्म मरणा ठाव कैचा श्रीराम। देहे बुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद श्रीराम। झाले जन्माचे सार्थक निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहिलाच पाहावा श्रीराम। जागे होता स्वप्न सरे विवेक पाहाता दृश्य बोसरे, स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र श्रीराम। आपणास निवेदावे आपण विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे याचे नाव श्रीराम। आधी अध्यात्म श्रवण मग सद्गुरुपाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे श्रीराम। आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मांतरी बोध झाला श्रीराम। त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला संसार खेद तो उडाला, देहो प्रारब्धी टाकेला सावकास श्रीराम। यासी म्हणजे आत्मज्ञान येणे पाविजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला श्रीराम। आता होणार ते होयेना का आणि जाणार ते जायेना का, तुटली मनातील आशंका जन्म मृत्याची श्रीराम। संसारी पुंडावे चुकले देवा भक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखिले सत्संगे करूनी श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्म पावन नाम समास दुसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक सहावा समास तिसरा, मायोद्भव निरूपण। श्रीराम निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतराळ, घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित श्रीराम। जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडा हूनी उदंड, जे गगना हूनी वाड आणि सूक्ष्म श्रीराम। जे दिसेना ना भासेना, जे उपजेना ना नासेना, जे येयना ना जायना परब्रह्मते श्रीराम। जे चळेना ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना, परब्रह्म ते श्रीराम। जे सन्मुखची सर्व काळ, जे निष्कळंक आणि निखळ, सर्वांतर आकाश पाताळ व्यापून असे श्रीराम। अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण, सगुण आणि निर्गुण कालवले श्रीराम। या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर, जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडती श्रीराम। जड सबळ पंचभूतिक त्यामध्ये आत्मा व्यापक, तो नित्यानित्य विवेक पाहाता कळे श्रीराम। उसामध्ये घेई जे रस, येर ते सांडी जे बाकस, तैसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा श्रीराम। रस नासिवंत पातळ, आत्मा शाश्वत निश्चळ, रस अपूर्ण आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा श्रीराम। आत्म्यासारिखे एक असावे, माते दृष्टांतासी द्यावे, दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी श्रीराम। ऐसी आत्मस्थिती संचली, तेथे माया कैसी झाली, जैसी आकाशी वाहिली झुळक वायोचे श्रीराम। वायोपासून तेज झाले, तेजापासून आप निपजले, आपापासून आकारले भूमंडळ श्रीराम। भूमंडळापासून उत्पत्ती जीवनेणो झाले किती, परंतु परब्रह्म आदियंती व्यापून आहे श्रीराम। जे जे काहे निर्माण झाले ते ते अवघेची नासले, परी मुळी ब्रह्म ते संसले जय जय तैसे श्रीराम। घटापूर्वी आकाश घटामध्ये आकाश भासे, घट फुटता न नासे आकाश जैसे श्रीराम। तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ, मधे होत जात सकळ सचराचर श्रीराम। जे जे काही निर्माण झाले ते ते आधीच ब्रह्मे व्यापिले, सर्वनाशता उरले अविनाशी ब्रह्म श्रीराम। ऐसे ब्रह्म अविनाश तेची सेविता ज्ञाते पुरुष, तत्व निर्शने आपणास आपण लाभे श्रीराम। तत्वे तत्व मेळविले त्यासी देहते नाम ठेविले, ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व श्रीराम। तत्व झाडा निशेष होता तेथे निमाली देह अहंता, निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके जाली श्रीराम। विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व वो सरले, आपण काही नाही आले प्रत्ययासी श्रीराम। आपला आपण शोध घेता आपली तो माईक वार्ता, तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म श्रीराम। आपणाविण निर्गुण ब्रह्म हिची निवेदनाचे वर्म, तत्व सरिसाब गेला भ्रम मी तूपणाचा श्रीराम। मी पाहाता आडळेना निर्गुण ब्रह्म ते चळेना, आपण तेची परीकळेना सद्गुरुविना श्रीराम। सासार सारासार अवघे शोधिले तो असार ते निघोन गेले, पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म श्रीराम। आधी ब्रह्म निरोपिले तेची सकळ मध्ये व्यापले, सकळ अवघेची नासले उरले ते केवळ ब्रह्म श्रीराम। होता विवेके संहार तेथे निवडे सारासार, आपला आपणासी विचार ठाई पडे श्रीराम। आपण कल्पिले मी पण, मी पण शोधिता नुरे जाण, मी पण गेलिया निर्गुण आत्मा स्वये श्रीराम। जालिया तत्वाचे निर्शन निर्गुण आत्मा तोची आपण, का दाखवावे मी पण तत्व निर्शना उपरी श्रीराम। तत्वामध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहज चिवरले, सोहम भावे प्रत्यय आले आत्मनिवेदन श्रीराम। आत्मनिवेदन होता देवा भक्तासी ऐक्यता साचार भक्त विभक्तता सांडू निजाला श्रीराम निर्गुणासी नाही जन्म मरण निर्गुणासी नाही पाप पुण्य निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला श्रीराम तत्वी वेटाळून घेतला प्राणी संशये गुंडाळला आपणासी आपण भुलला कोहम म्हणे श्रीराम तत्वी गुंतला म्हणे कोहम विवेक पाहता म्हणे सोहम अनन्य होता अहम सोहम मावळलेली श्रीराम या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत देही असो नि देहातीत जाणिजे ऐसा श्रीराम सदेह वृत्ती तेन भंगी म्हणोनी बोलिलेची बोलावे लागे आम्हासी हे घडले प्रसंगे श्रुतीक्ष्मा करावे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मायोद्भव नाम समास तिसरा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक सहावा समास चौथा ब्रह्मनिरूपण श्रीराम कृतायुग 1728,000 त्रेतायुग 1296,000 द्वापार 864,000 आता कलयुग 1 श्रीराम कलयुग 432,000 चतुर्युगे 43,20,000 ऐसी चतुर्युगे सहस्र तो ब्रह्मयाचा एक दिवस ऐसे ब्रह्मे सहस्र देखा तेव्हा विष्णूची एक घटिका विष्णू सहस्र होता ऐका पळ एक ईश्वराचे श्रीराम ईश्वर जाय सहस्र वेळ ते शक्तीचे अर्ध पळ ऐसी संख्या बोलिली सकळ शास्त्रांतरी श्रीराम चतुर्युग सहस्राणी दिनमेकं पितामहं पितामह सहस्राणि विष्णोर्घटिकमेव च विष्णोरकसहस्राणि फलमेकं महेश्वरम् महेश्वरसहस्राणि शक्तेरर्धफलं भवेत् ऐशा अनंत शक्ती होती अनंत रचना होती जाती तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची श्रीराम परब्रह्मासी कैची स्थिती परी हे बोलावयाची रीती वेदश्रुती नेती नेती परब्रह्मी श्रीराम 40,760 इतुकी कलयुगाची राहाटी उरल्या कलयुगाची गोष्टी ऐसी असे श्रीराम 427,000 240 संवत्सर पुढे अन्योविन्य सर्वर्ण संकर होणार आहे श्रीराम ऐसे रचले सचराचर एके एका होनी एक थोर पाहता येथीचा विचार अंत न लगे श्रीराम एक म्हणती विष्णू थोर एक म्हणती रुद्र थोर एक म्हणती शक्ती थोर सकळा मध्ये श्रीराम ऐसे आपुलाले परी बोलती परंतु अवघेची नासेल कल्पांती यंदृष्टंतं नष्टं हे श्रुती बोलतसे श्रीराम आपुलाली उपासना अभिमान लागला जना याचा निश्चयो निवडेना साधू विण श्रीराम साधू निश्चय करिती एक आत्मा सर्वत्र व्यापक ये रहे अवघेची माईक सचराचर श्रीराम चित्री लिहिली सेना त्यात कोण थोर कोण साना हे तुम्ही विचाराना आपुले ठाई श्रीराम स्वप्नी उदंड देखिले लहान थोरही कल्पिले परंतु जागे जालिया जाले कैसे पाहा श्रीराम पाहाता जागृतीचा विचार कोण लहान कोण थोर जाला अवघाची विस्तार स्वप्न रचनेचा श्रीराम अबघाची माई कविचार कैचे लहान कैचे थोर लहान थोराचा निर्धार जाणती ज्ञानी श्रीराम जो जन्मासी येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी श्रीराम जयासी जाले आत्मज्ञान तोची थोर महाजन वेदशास्त्रे पुराण साधुसंत बोलिले श्रीराम एवं सकळा मध्ये थोर तो एकची परमेश्वर तया मध्ये हरिहर होती जाती श्रीराम तो निर्गुण निराकार तेथे नाही उत्पत्ती विस्तार स्थानमानाचा विचार ऐलीकडे श्रीराम नावरूप स्थानमान हा तो अवघाची अनुमान तथापि होईल निदान ब्रह्मप्रळयी श्रीराम ब्रह्मप्रळया वेगळे ब्रह्म नाव रूपा निराळे ब्रह्म कोणी एकाकाळे जैसे तैसे श्रीराम करिती ब्रह्म निरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण तेचि जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास चौथा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक सहावा समास पाचवा माया ब्रह्मनिरूपण श्रीराम श्रोते पुसती ऐसे माया ब्रह्मते कैसे श्रोत्या वक्तयांशामिसे निरूपण केला निरूपण ऐका श्रीराम ब्रह्म निर्गुण निराकार माया सगुण साकार ब्रह्मासी नाही पारावार मायेसी आहे श्रीराम ब्रह्म निर्मळ निश्चळ माया चंचळ चपळ ब्रह्म निरोपाधी केवळ माया उपाधी रूपी श्रीराम माया दिसे ब्रह्म दिसेना माया भासे ब्रह्म भासेना माया नासे ब्रह्म नासेना कल्पांतकाळी श्रीराम माया रचे ब्रह्म रचेना माया खचे ब्रह्म खचेना माया रुचे ब्रह्म रुचेना अज्ञानासी श्रीराम माया उपजे ब्रह्म उपजेना माया मरे ब्रह्म मरेना माया धरे ब्रह्म धरेना धारणेसी श्रीराम माया फुटे ब्रह्म फुटेना माया तुटे ब्रह्म तुटेना माया विटे ब्रह्म विटेना अविनाशते श्रीराम माया विकारी ब्रह्म निर्विकारी माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी माया नाना रूपे धरी ब्रह्म ते अरूप श्रीराम माया पंचभूतिक अनेक ब्रह्म ते शाश्वत एक माया ब्रह्मांचा विवेक विवेकी जाणती श्रीराम माया लहान ब्रह्मथोर माया असार ब्रह्मसार माया अर्ती पार ब्रह्माशी नाही श्रीराम सकळ माया विस्तारली ब्रह्मस्थिती अच्छादली परी ते निवडून घेतली साधू जनी श्रीराम गोंडाळ सांडून नीर घेईजे नीर सांडून क्षीर सेविजे माया सांडून अनुभविजे ब्रह्म तैसे श्रीराम ब्रह्म आकाश ऐसे निवळ माया वसुंधरा डहुळ ब्रह्म सूक्ष्म केवळ माया स्थूळ रूपी श्रीराम ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे माया ते प्रत्यक्ष दिसे ब्रह्म ते समची असे माया ते विषम रूपी श्रीराम माया लक्ष ब्रह्म अलक्ष माया साक्ष ब्रह्म असाक्ष माये मध्ये दोन्ही पक्ष ब्रह्मी पक्षची नाही श्रीराम माया पूर्व ब्रह्म ब्रह्म सिद्धांत माया असंत ब्रह्म संत ब्रह्मासी नाही करणे हेत मायेसी आहे श्रीराम ब्रह्म अखंड घनदाट माया पंचभूतिक पोचट ब्रह्म ते निरंतर निघोट माया ते जुनी जर्जरी श्रीराम माया घडे ब्रह्म घडेना, माया पडे ब्रह्म पडेना, माया विघडे ब्रह्म विघडेना, जैसे तैसे श्रीराम। ब्रह्म असतची असे, माया निसती सात निरसिताच निरसे, ब्रह्मास कल्पांतनसे, मायेशी आहे श्रीराम। माया कठिण ब्रह्म कोमळ, माया अल्प ब्रह्म विशाळ, माया नासे सर्व काळ, ब्रह्मची असे श्रीराम। वस्तू नव्हे बोलिजे ऐसी, माया जैसी बोलिजे तैसी, काळ पावेना वस्तुसी, मायेसी झडपी श्रीराम। नाना रूप नाना रंग, तितुका मायेचा प्रसंग, माया भंगे ब्रह्म अभंग, जैसे तैसे श्रीराम। आता असो हा विस्तार, चालत जाते सचरासर, तितुका माया परमेश्वर, सवाह्यभ्यंतरी श्रीराम। सकळ उपाधी वेगळा, तो परमात्मा निराळा, जळी असोनी नातळे जळा, आकाश जैसे श्रीराम। माया ब्रह्माचे विवरण, करीता चुके जन्म मरण, संतास गेलिया शरण, मोक्ष लाभे श्रीराम। अरे या संतांचा महिमा, बोलावया नाही सीमा, जयाचे निजगदात्मा, अंतरचि होये श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, माया ब्रह्म निरूपण नाम समास पाचवा, श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ।